कृष्णाई अध्याय सहा।
ऐक अर्जुना म्हणे नारायण, ऐक अर्जुना म्हणे नारायण, संन्यासाचा मार्ग कठीण, योगी दरीना संकल्पाविण, विरक्त करुणी धर्माचरण, दिसे सर्वत्र एकची आत्मा, हित शत्रु तो कधी हित करता, मित्र बने तो त्यास जिंकिता, वैरी परिवश त्यासी होता, साधक संन्यासी हे जाणुनी, जिंकिंद्रिय ज्ञान मिळवुनी, समान सोने माती मानुनी, करी भेदना सुजन दुर्जनी, सोडी फलाशा कर्म करूनी, काढी निराशा भय मनातुनी, ओढी चित्त ते चंचल बांधुनी, जोडी चरणी मम मज भजुनी, मनी भासे सम सद्गुण दुर्गुण, तनी लागे सम शीत वा उष्ण, मुनी लक्षी तो ब्रह्मनी गुण, ध्यानी मग्ननी कर्म निपुण, सर्वसंग परित्याग जसा तो, संयम पाळुनी व्रत चरितो, टाळुनी सर्व हि अतिरेकतो, मित निद्रा राखितो, पाही विश्व अवघे माझ्यात, दिसे त्यासने मीच विश्वत, द्याई मज जो नित्य चित्तात, मी त्याचा तो माझा निश्चित, साम्य योग हा जास साधला, जरी या जन्मी थोडा चढला, पुनर्जन्मी यश मिळे ताला, सहज पावे मग ब्रह्मपदाला, ओ योगी तू असा पांडवा, ठेविन मनी हे वादावा, समान मानुनी जया अपजया, स्मरुनी मज करी तव कर्तव्या, स्मरुनी मज करी तव कर्तव्या, ऐक अर्जुना म्हणे नारायण, ऐक अर्जुना म्हणे नारायण।